दुसरे इतिहास अध्याय 28 आहाजाची कारकीर्द. आहाज राजा झाला तेव्हा तो 20 वर्षांचा होता. त्याने यरुश्लिमामध्ये 16 वर्षे राज्य केले. आपला पूर्वज दावीद वागला तसा आहाजाचे वर्तन नव्हते. त्याचे आचरण परमेश्वरास मान्य होणारे नव्हते. इस्रायलाच्या राजांचा त्याने कित्ता गिरवला. त्याने बाल देवतेच्या ओतीव मूर्ती बनवल्या. बेन हिन्नोमच्या खोऱ्यात त्याने धूप जाळला. आपल्या पोटच्या पुत्रांना त्याने अग्नीमध्ये आहुती देऊन बली दिली. या प्रदेशात राहणारे लोक जे भयंकर पाप करीत तेच त्याने केले. इस्रायल लोकांनी या भूमीवर पाऊल ठेवले तेव्हा परमेश्वराने त्या लोकास तेथून घालवले होते. आहाजाने उंचस्थानी डोंगरावर तसेच प्रत्येक हिरव्यागार वृक्षाखाली यज्ञ केले आणि धूप जाळला. आहाजाच्या या पापांमुळे परमेश्वर देवाने अरामाच्या राजाच्या हातून आहाजाचा पराभव करविला. अरामाच्या राजाने व त्याच्या सैन्याने आहाजाचा पाडाव करून यहुदाच्या लोकास कैद केले व दिमिष्काला नेले. इस्रायलचा राजा पेकह याच्याकडून परमेश्वराने आहाजाचा पराभव करवला. पेकहच्या पित्याचे नाव रमाल्या. पेकहच्या सैन्याने एका दिवसात यहुदाचे 120,000 शूर सैनिक ठार केले. आपले पूर्वज ज्या परमेश्वर देवाला शरण गेले त्या परमेश्वराची साथ सोडल्यामुळे यहुदी लोकांचा असा पराभव झाला. जिखरी हा इफ्रायमातला एक शूर योद्धा. त्याने राजा आहाजाचा पुत्र मासेया, राजमहालाचा प्रमुख कारभारी अजरीकाम आणि राजाच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा अधिकारी एल्काना यांना ठार मारले. इस्रायलाच्या सैन्याने यहुदात राहणाऱ्या 200,000 जणांना पकडून नेले. हे सर्व त्यांचे नातलगच होते. या कैद्यांमध्ये स्त्रिया व बालकेही होती. तसेच यहुदातील किमती वस्तूही लुटून नेल्या. ही लूट आणि बंदीवान यांना ताब्यात घेऊन ते शमरोन येथे आले. तिथे ओदेद नावाचा परमेश्वराचा एक संदेष्टा होता. शमरोनाला आलेल्या इस्रायली सैन्याला तो भेटला. ओदेद त्यांना म्हणाला, तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्यामुळे तुम्ही यहुदी लोकांचा पराभव करू शकलात, कारण परमेश्वराचा यहुद्यांवर कोप झाला होता. पण तुम्ही अतिशय नीच पद्धतीने यहुद्यांची कत्तल केली, त्यामुळे आता परमेश्वराच्या क्रोधाचा रोख तुमच्यावर आहे. यहुदाच्या व यरुश्लेमेच्या लोकास गुलाम करण्याचा तुमचा मानस आहे. परमेश्वराच्या दृष्टीने तुम्ही हे अपराध केले आहेत. आता माझे ऐका. पकडून आणलेल्या या आपल्या बंधू भगिनींना परत पाठवून द्या. परमेश्वरास तुमचा अनावर संताप आला आहे. इफ्रायमाच्या काही प्रमुख मंडळींनी इस्रायलाच्या सैनिकांना लढाईवरून परतताना पाहिले तेव्हा या प्रमुखांनी सैनिकांना भेटून चांगली समज दिली. योहानानाचा पुत्र अजऱ्या, मलिश्यमोथाचा पुत्र बरेख्या, शल्लूमचा पुत्र यहिचकिया आणि हदलाईचा पुत्र अमास ही ती नेते मंडळी होत. ती इस्रायली सैन्याला म्हणाली, यहुदाच्या कैद्यांना इकडे आणू नका. तसे केले तर तो परमेश्वराचा आपण केलेला मोठा अपराध ठरेल. आपल्या पापांमध्ये त्यामुळे आणखीन भर पडेल. इस्रायलावर परमेश्वराचा कोप होईल. तेव्हा त्या सैनिकांनी कैदी आणि लुटलेली चीज वस्तू हे इस्रायल लोकांच्या आणि त्या प्रमुखांच्या हवाली केले. तेव्हा अजऱ्या, बरेख्या, यहिचकिया आणि अमासा यांनी पुढे होऊन कैद्यांना जवळ केले. त्यातील उघड्या नागड्या लोकास त्यांनी लुटीतले कपडे लत्ते दिले. जे अनवाणी होते त्यांना पादत्राणे दिली. त्या सर्वांना त्यांनी खाऊ पिऊ घातले. एवढे झाल्यावर या प्रमुखांनी त्यांच्या जखमा बांधल्या व चालायचे त्राण नसलेल्या कैद्यांना गाढवावर बसवले आणि या सर्वांना त्यांनी यरिहो या त्यांच्या गावी नेऊन सोडले. यरिहोला खजुरीच्या झाडांचे नगर असेही म्हणतात. मग ते शोमरोनाला परतले. याच वेळी अदोमाच्या लोकांनी यहुदावर चढाई करून त्यांचा पाडाव केला. अदोम्यांनी यहुदी लोकास कैद करून नेले. तेव्हा राजा अहाजने अश्शूरच्या राजाकडे मदत मागितली, कारण अदोमी लोकांनी पुन्हा येऊन यहुदात मार देऊन काही लोक बंदी करून नेले होते. पलिष्ठ्यांनीही डोंगराळ तळवटीच्या भागातल्या गावांवर आणि दक्षिण यहुदावर हल्ला केला. बेत शेमेश, अयालोन, गदेरोत, सोखो, तिमना आणि गिमजो ही गावे त्यांच्या आसपासच्या खेड्यांसह काबीज केली व तेथे ते राहावयास गेले. परमेश्वराने यहुदाला संकटांनी जेरीला आणले, कारण इस्रायलाचा राजा अहाज याने वाईट वर्तन केले होते. अहाजाने परमेश्वराविरुद्ध महापाप केले होते. तिलगत पिलनेसर हा अश्शूराचा राजा याने अहाजला मदत करण्याऐवजी त्रासच दिला. अहाजने परमेश्वराच्या मंदिरातील, राजमहालातील तसेच सरदारांच्या घरातील धनदौलत घेऊन अश्शूरच्या राजाला दिली, पण त्याचाही फायदा झाला नाही. या संकट काळात अहाजच्या वाईट वर्तनात आणखी भरच पडली. तो परमेश्वरापासून दुरावला. दिमिष्काच्या लोकांच्या दैवतांसाठी त्याने यज्ञ केले. या दिमिष्कांनी त्यास हरवले होते. तेव्हा त्याने विचार केला, आरामचे लोक ज्या देवाची पूजा करतात ते देव त्यांना सहाय्य करतात, तेव्हा मीही त्यांच्यासाठी यज्ञ केले तर ते मला सोडवतील. म्हणून अहाज त्या दैवतांना शरण गेला. त्याच्या या कृत्यांमुळेच त्याचा आणि इस्रायल लोकांचा नाश होत गेला. अहाजने देवाच्या मंदिरातली सगळी उपकरणे गोळा करून त्यांची मोडतोड करून विल्हेवाट लावली. परमेश्वराच्या मंदिराची दारे त्याने बंद करून घेतली, वेद्या केल्या आणि त्या यरुश्लेमामध्ये चौकाचौकात बसवल्या. यहुदातील सर्व गावांमध्ये इतर देवतांच्या पूजेला धूप जाळण्यासाठी म्हणून उंच स्थाने केली. अशा प्रकारे वागून आपल्या पूर्वजांच्या परमेश्वर देवाचा त्याने क्रोध ओढावून घेतला. अहाजची सर्व कृत्ये इस्रायल व यहुदी राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेली आहेत. अहाज मरण पावला आणि त्याच्या पूर्वजांशेजारी त्याचे दफन झाले. यरुश्लेम नगरात लोकांनी त्यास पुरले, पण इस्रायलच्या इतर राजांचे जेथे दफन झाले त्या जागी मात्र नव्हे. अहाजाचा पुत्र हिजकिया हा पुढे राजा झाला.